Namaskar. To stop the spread of coronavirus disease or COVID-19, we will have to stay indoors. Step out only if it is very essential and keep a distance of at least 1 meter from others while doing so.
Hello?
Hello? Akshay Deshpande, na?
हो मी त्यांचे वडील बोलतो, बोला ना.
हा नमस्कार सर, मी अमोल सावंत बोलत होतो, परांजपे स्कीम्स खेड शिवापूर सेट हॅपीनेस.
हा बोला ना.
हा सरांनी चौकशी केली होती आमच्या प्रोजेक्टच्या संदर्भात, ते डिटेल्स सगळे आम्ही त्यांना दिले होते. तर सरांना विचारतो तर पुढे काय त्यांनी डिसिजन घेतलं आहे काय?
नाही, 1 RKC आमची होती रिक्वायरमेंट.
ओके,
1 room ची.
तर
त्याच्याबद्दल विचारायचं होतं तुम्हाला.
हा, मग त्याची एरिया आहे 268
कार्पेट
आणि त्याची कॉस्ट जाते साधारण 13,14,000.
13,14,000 मग इन्क्लुडिंग ऑल आहे का
सगळं? सगळं त्याच्यात, सगळं
स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन सगळं आलं का?
स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन, GST सगळं आलं.
सगळं आलं 13,14,000. तुमचं काय असं म्हणजे ते प्रिंटेड असं काय असेल तर पाठवू शकता?
आय थिंक मी ते पाठवलेलं आहे व्हॉट्सअप वरती. हा तरी सुद्धा एकदा मी चेक करतो. आणि
1 RKC रिक्वायरमेंट आमची, 1 RKC रिक्वायरमेंट आहे. मी तसं तेवढा कॉलम जरी पाठवला तरी
पाठवतो. आणि मग तुम्ही एकदा म्हणजे सगळं साईट वरती आला तर म्हणजे तुम्हाला सॅम्पल प्लॉट वगैरे सगळं तयार आहे, म्हणजे सगळं बघता येईल.
हो हो. पोझिशन कधी आहे?
पोझिशन पुढच्या सप्टेंबरला, 1 वर्ष.
बरोबर 1 वर्ष आणि अतिरिक्त. डाऊन पेमेंट वगैरे? डाऊन पेमेंट
आता तुम्हाला 1,00,000 रुपये पेमेंट आहे आणि मग आपलं बुकिंगला आणि महिन्याभरात आपल्याला मग अग्रीमेंट करायचं
आहे. अग्रीमेंटच्या वेळी
अग्रीमेंट ज्याला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन वगैरे ते सगळं मी तुम्हाला पाठवून देतो कम्प्लीट. आणि जर तुमचं लोन असेल आणि जर 90% जर तुमचं लोन झालं तर 10% हा तुमचा कॉन्ट्रीब्युशन असेल, बाकीचं सगळं मग स्टँड त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कडनं येईल. असं आहे ते.
आणि अवेलेबिलिटी कशी आहे त्याची? फर्स्ट फ्लोअर टू काय
आहेत ना अवेलेबिलिटी, म्हणूनच म्हटलं एकदा जर तुम्ही साईट वरती आला असत ना तर ज्या ज्या बिल्डिंग मध्ये हे 1 RK आहेत त्या 5 बिल्डिंग मी तुम्हाला दाखवू शकलो असतो आणि त्यातली अवेलेबिलिटी पण देऊ शकलो असतो.
बरं, आणि कुठल्या ग्रामपंचायतीचे एरिया तिथे?
हे वरवे.
वडवे?
वरवे. वरवे
वरवे. हा हा, चालेल चालेल, द्या पाठवून डिटेल्स. आम्ही यायचं असेल तर आम्ही तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये फोन करू.
तुम्ही कुठे राहिला आहात सर?
आम्ही वारज्यात आहे, पुणे.
अच्छा, वारज्यामध्ये आहात. तर मी इव्हन तुम्हाला जर साईट व्हिजिट अरेंज करायची असेल तर तरी जसं सांगितलं तर म्हणजे मग मी तशी साईट व्हिजिट पण तुमची अरेंज करू शकेन.
म्हणजे काय झालं आता सध्या वर्क फ्रॉम होम चालू आहे त्यांचं आमच्या मुलाचं वगैरे, त्यामुळे तसं रिकाम नसतात ते, असं होते ते. म्हणून आम्हाला जेव्हा त्याला रिकाम वगैरे नाही तेव्हा आम्ही
संडेला वगैरे
अत्यंत बघतो तेच मग तुम्हाला कळवतो नाही ऍडव्हान्स.
हा म्हणजे जर कळवलं तर म्हणजे संडेला तशी मी गाडी अरेंज करू शकेन
तुम्ही. सॅटर्डे संडे दोन्ही दिवस असतात?
हो हो, दोन्ही दिवस.
अच्छा, म्हणजे सॅटर्डेला सुद्धा होऊ शकते अरे?
हो हो हो, काहीच प्रॉब्लेम नाही.
हो का? बरं.
फक्त मला 2 दिवस आधी सांगितलं तर म्हणजे मी
तसं
तशी अरेंज करू शकेन गाडी.
हो हो, 4 दिवस सांगतो तुम्हाला आधी. आणि ह्यात निगोशिएशनचा काही चान्सेस?
सर ही 1 RKC जी किंमत आहे ना, तुम्ही एकदा येऊन फ्लॅट बघा, तुम्हाला कळेल की एकदम मिनिमम कॉस्ट ठेवलेली आहे.
नाही नाही, आता सध्या ते कन्सिडरिंग टुडे फ्लो.
सर मला तुम्ही जरा एक्सप्लेन करू शकाल की टुडे फ्लो म्हणजे काय? आणि
मार्केट डाऊन झालं ना ऑल ओव्हर वर्ल्ड.
सर मार्केट डाऊन झालं म्हणजे कसं होतं, माझी तर लँड कॉस्ट तर सगळी पेड झालेली आहे ऑलरेडी, ती तर मला लँडलॉर्ड काही परत देत नाही. कन्स्ट्रक्शन कॉस्ट जर तुम्ही पेपर बघत असाल, तुम्ही एकीकडे म्हणताय मार्केट डाऊन झालं, या डाऊन मार्केट मध्ये माझी सिमेंटची पोती जवळजवळ आता 90 रुपयांनी कॉस्टली झालेली आहे. रोज डेली स्टॅम्प तुमचं पेट्रोल आणि डिझेल वाढतंय, याच्यात आमची कॉस्ट कमी कुठे होणार सर?
म्हणजे होऊ शकत नाही थोडक्यात.
नाही नाही
होणार
आहे. सगळ्या कॉस्ट तुम्हीच बघताय डेली पेपर मध्ये येते की आमच्या कन्स्ट्रक्शन कॉस्टच सगळ्या, आणि आमची अख्खी इंडस्ट्री ही ट्रान्सपोर्टेशन वरती कम्प्लिटली.
चालत मग मी डिस्कस करतो आणि तुम्हाला यायच्या आधी 4 दिवस फोन करीन.
मी तुम्हाला डिटेल सगळ्या पाठवून देतो.
ओके ओके ओके. आणि समजा आमचं लोन नसेल तरी सुद्धा काही तुम्ही करू शकणार नाही.
नाही तुम्ही म्हणून तर म्हटलं की सर तुम्ही समोर या, आपण समोरासमोर सगळं डिस्कस करू ना. म्हणजे मला तुम्ही पेमेंट शेड्यूल सांगा तुमचं कसं आहे काय आहे, मग ते आपण समोर बसून डिस्कस करू ना. तुम्हाला बिल्डिंगचा प्रोग्रेस दिसेल किती झालेला आहे, मग त्याप्रमाणे आणि माझं स्टँडर्ड पेमेंट शेड्यूल काय तुमचं काय हे समोरासमोर एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकेन.
चालेल चालेल
चालेल चालेल. ओके सर, थँक्यू.
ओके बाय बाय.